इहो आहे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो त अचो प्रोग्राम बुधौं उम्मीद जो सड। साथियों आऊं अवां जी मेज़बान नौशी नमजद अवां जी खिदमत में हाजिर आहियां। मुझी तरफा अवां सबनी के सलाम कबूल थिए। उम्मीद आहे त अवां सबनी खुदा ताला जे फजलो करम सां ठीक हुंदा। त साथियों हिन खां पहिरें त अॼु जो प्रोग्राम शुरू थिए पहिरें प्रोग्राम जी तफ़सील ॿुधी वठो। प्रोग्राम जो आगाज़ हिकु रुहानी गीत सां कंदासूं ऐं इन्हीअ खां पोइ ॿारनि जे लाइ बाइबल कहाणी पेश कई वेंदी। ऐं साथियो इन्हीअ खां पोइ ख़ुदा ताला जो ख़ादिम यूनस भट्टी बाइबल मुक़दस मां ख़ुदा ताला जो कलाम पेश कंदा ऐं आख़िर में हिकु रुहानी गीत पेश कयो वेंदो। साथियो उमेद आहे त अॼु जे प्रोग्राम जे करे अवां सभई ख़ुदा खां बरकत हासिल कंदा। त अचो प्रोग्राम जो आगाज़ हिन रुहानी गीत सां कयूं था।
पालनहार शाहिद ॾींदुसि बार बार तारणहार तू मुझो पालनहार शाहिद ॾींदुस बार बार भक्ति करे शाहिद ॾींदुसि भक्ति करे शाहिद
ॾींदुसि
यसु मुंहिंजो तारणहार तू मुंहिंजो पालणहार शाहिद ॾींदुसि बार
बार
यसु मुंहिंजो तारणहार तू मुंहिंजो पालणहार शाहिद ॾींदुसि बार बार शाहिद ॾींदुसि तारणहार तू मुझो पालनहार शाहिद दींदस बार बार
प्यारा बारो अज मां तव्हां खे बाइबल मुक़दस मां हज़रत इब्राहिम ऐं उन जी ज़ाल सारा जे बारे में ॿुधाईंदसि ऐं अॼु जी बाइबल कहाणी मां तव्हां ही सिखी सघो था त बेशक इंसान कमज़ोर आहे ऐं ख़ामियुनि खां भरियल आहे पर उन जे बावजूद बि जंहिं ख़ुदावंद जी असां इबादत कंदा आहियूं हू पंहिंजे माण्हुनि जी हिफ़ाज़त कंदो आहे ऐं उन्हनि खे बरकत ॾींदो आहे असां ॾिसूं था त ख़ुदा पंहिंजे इलाही इंतज़ाम जे मुताबिक हज़रत इब्राहिम ते ही आज़माइश अचण ॾिनी छो त उन्हनि खे फर्माबदारी सब्र ऐं ईमान जा सबक सेखारे सघे ऐं ही सबक ईंदड़ नसलनि लाइ बि फ़ाइदेमंद हो जंहिं खे हिन आज़माइश मां गुज़रणो हो यादि रखो त ख़ुदावन पंहिंजे माण्हुनि जी रहनुमाई हिन तरीक़े सां कंदा आहिनि जंहिं सां हू वाक़िफ़ न आहिनि हूंदा ख़ुदावन पंहिंजे माण्हुनि ते मुसीबत बि अचण ॾींदो आहे छाकाणि त हू पंहिंजे लगातार अतायत ऐं फर्माबदारी सां उहो रुहानी तौर ते मज़बूत थी वञनि ऐं उन्हनि जो नमूनो ॿियनि लाइ तकवियत जे बाहिस थिए इहो आज़माइश जेको असांजे ईमान जी पड़ताल कंदी आहे जंहिं सां ईअं मालूम थींदो आहे ख़ुदावंद असां खे तर करे छॾियो आहे उन्हनि जो मक़सदु असां खे ख़ुदा जे करीब वठी अचणु आहे प्यारा ॿारो असां ॾिसूं था त असांजो ख़ुदावंद मसीह हिन इम्तिहान खे ग़ौर सां ॾिसंदो आहे उहो ही ॼाणींदो आहे त बेश क़ीमत धाको साफ़ करण जे लाइ कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे छाकाणि त उन में हिन जी मोहबत जी चमक ज़ाहिर कई वञे ऐं ख़ुदावंद पंहिंजे ख़ादिमनि जी तरबियत सख़्त ऐं जांचण वारी आज़माइश सां कंदो आहे उहो ही ॾिसंदो आहे त उन्हनि में अहिड़ियूं कुवतूं आहिनि जेके उन्हनि जी तरक़ीअनि में इस्तेमाल थी सघे ऐं उहो इन्हनि ते आज़माइश अचणु ॾींदो आहे ऐं पंहिंजे इलाही इंतज़ाम जे मुताबिक़ उन्हनि खे अहिड़ी मुश्किलात में वञण ॾींदो आहे त फ़क़्ति उहो ई जेको उन्हनि जी चाल चलनि ॾिसंदे उन जी कमज़ोरियुनि खे जेको उन्हनि जे इल्म सां पोशीदा आहिनि उन्हनि ते ज़ाहिर करे छॾींदी आहे ऐं उन्हनि खे पंहिंजी नुक़्स खे दुरुस्त करण ऐं पंहिंजी ख़िदमत में तयार करण जो मौक़ो बख़्शींदो आहे उहो उन्हनि जूं कमज़ोरियूं उन्हनि ते ज़ाहिर कंदो आहे ऐं उन्हनि खे ही तालीम सेखारींदो त हू उन ते ई निसार रखनि छो त फ़क़्त उहो ई उन्हनि जो मदद ऐं पनाहगाह आहे उन तरह उन जो मक़सदु बि पूरो थी वेंदो आहे प्यारा ॿारो जेकॾहिं असां पैदाइश जी किताब उन जे ॿारहें बाब जी यारहीं आयत पढ़ूं त हिते लिखियलु आहे त मिस्र में आरज़ी रिहाइश रखंदड़ इब्राहिम उन ॻाल्हि जो सबूत ॾिनो त हू इंसानी कमज़ोरियुनि ऐं ख़ामियुनि खां ख़ाली न हो हुन हक़ीक़त खे पोशीदा रखंदे त सारा उन जी ज़ाल आहे उन इलाही हिफ़ाज़त ते भरोसो न कयो ऐं उन आला ईमान ऐं दिलेरी में कमज़ोरी जो सबूत ॾिनो बाइबल मुक़दस में लिखियलु आहे त सारा ॾिसण में ख़ूबसूरत औरत हुई हज़रत इब्राहिम पंहिंजे दिलि में सोचियो त सारा खे पंहिंजी भेण ज़ाहिर करण में हू कूड़ जो मुजरिम न हो छो त हू हुन जे पीउ जी धीउ त हुई पर हुन जी माउ जी धीउ न हुई पर हिन हक़ीक़ी रिश्ते खे लिकाइण धोखो हो ख़ुदावन जी नज़र में नापसंदीदा हो हज़रत इब्राहिम जे ईमान जे न हुजण जे सबब सां सारा ॾाढी ख़तरे में पइजी वई छो त प्यारा ॿारो असां ॾिसूं था त हज़रत इब्राहिम पंहिंजी तहफ़ुज़ जे लाइ सारा सां ई चयो त जेकॾहिं हिन खां कोई पुछे त उहो इहो चए त हू इब्राहिम जी भेण आहे उन सां हज़रत इब्राहिम महफ़ूज़ रहंदो पर अहिड़ी तरह करण सां इब्राहिम जे ईमान जो न हुअण जे सबब खां सारा ॾाढी ख़तरे में पइजी वई शाही मिसर हिन जी ख़ूबसूरती जी ख़बर ॿुधी हुन खे हिन जे महल में घुरायो छो त हू हिन खे पंहिंजी ज़ाल बणाए सघे पर ख़ुदा शाही घराणे ते आफ़तूं नाज़िल करे सारा जी हिफ़ाज़त कई सो असां ॾिसूं था त ख़ुदा कहिड़ी तरह सारा खे बि शाही घराणे खां महफ़ूज़ रखियो प्यारा ॿारो उहो ख़ुदा जंहिंजी इब्राहिम इबादत कंदो हो پینجے خادم جی حفاظت کندو این جے کنے کیر انہیں کے نقصان پہنچائن جی کوشش کرے تو خدا ان کا بدلو وٹھندو۔ آسمان جے بادشاہ جے پیارن ماں کے بے نقصان پہنچائن ایک خطرناک گالا ہے۔ سو پیارا بارو ہن واقعے سا اسا ایو گال سکھوں تھا تے بے شک مانو کمزور آہن این خامین خام بھریو پیو آہے این اسا جے خدا جی عبادت کندا آہوں وہ بھی پہنجن مانن کے محفوظ رکھندو آہے این برکت دیندو آہے این جے کدھیں ان جی مانن کے کیر نقصان پہنچائے تو وہ انن خام بدلو وٹھندو۔ ماں امید تھی کیاں تے تمہاں کے اج جی بائبل کہانی پسند آئی ہوں دی۔ مجھے ہی دعا آہے تو خدا تمہاں سانگڑ ہو جے این پہنجن گھنے نی برکتن کا نوازے۔
اج دنیا میں تمام گھنا مانو روحانی علم جی تلاش میں آہیں، اوے ان پریشان کن دنیا میں خوشی این سکون جا طلبگار آہیں، این خوشخبری ہی آہے تا بائبل مقدس تمہاں جی زندگی جے مقصد کے ظاہر کرے تھی۔ اے ڈبلیو آر تے اسیں تمہاں کے خدا جو کلام سکھاریندا آہوں جے کو پہنجی شاہدی پان آہے۔ خط لکھن لائے اساں جو پتو نوٹ کرے وٹھو، انچارج پروگرام امید جو سڈ، پوسٹ باکس نمبر 32، لاہور، پاکستان۔ سامعین تمہاں اساں جو پروگرام انٹرنیٹ تے بھی بدھی سکو تا، اساں جی ویب سائٹ آہے www.awr.org۔
سائمین آؤں یونس بٹی اواں جو پانجو خادم اواں جی خدمت میں بائبل مقدس سے گڈ حاضر تھو آیا۔ مجھے طرفا اواں کے خداوند یسوع المسیح میں سلام قبول تھیے۔ آؤں اللہ سائیں جو تھو رائتو آیا تا خدا تعالی مکھے ایو موقع ڈنو آئے کہ آؤں اج ایک چکر بھیر اواں سا خدا تعالی جو کلام مقدس یعنی کہ بائبل مقدس ماں کچھ شیئر کرے سگیاں، چھو جو کلام مقدس پڑھن سا بدھن سا اساں جی ایمان میں ودھارو تھیے تھو، اسی پانجے ایمان میں مضبوط تھیوں تھا۔ انہے جے کرے اج اسی پانجے ایمان کے مضبوط کرن لائے، پانجے ایمان کے ودھائن لائے بائبل مقدس ماں ایا گال سکھن جی کوشش کنداسوں تا جے کڈے کو گم تھیل مانو واپس موٹندو آہے انہیں جی آسمان تے کیس قدر خوشی ملائے ویندی آئے۔ انہیں جے لائے اسیں جے کڈے پڑھوں لوکا رسول جی معرفت لکھیل انجیل انہیں جے 15 باب جی 10 آیت میں تہوتے واضح لکھیل آئے کہ جے کڈے کو ہکڑو مانو پانجے گناہ سان توبہ کندو آئے تا انہیں جے کرے آسمان تے خدا پاک جا ملائک خدا پاک جا فرشتہ خوشی منائندا آہن، آسمان تے جشن تھندو آہے۔ دوستو ہکڑے مانو جے واپسی تے جے کنے آسمان تے جشن تھندو آہے تو پوئے اسی چھوڑ ڈیجو تھا کیسی گناہگار آئیوں، خدا پاک اساں کے معاف کندو یا نہ کندو۔ یا گال تے اساں بائبل مقدس میں ہر جا تے پڑھی آئے، ہر کتاب میں پڑھی آئے، ہر صحیفے میں پڑھی آئے کہ حق تعالی ہر گھڑی ہے اساں کے معاف کرن لائے تیار ویٹھو آئے، پر رگو اسی واپس تے لوٹیوں معافی تے گھریوں، پر رگو اسی پانجی دنیاوی کمن میں پانجی دنیاوی فکرن میں پانجی روز مرہ جی زندگی ہے جی مصروفیات میں اس قدر گم تھی وی آئیوں تا اساں کے پانجے رب العالمین جی ایں انہیں جے کلام مقدس جی کو فکر نہ ہے، ایں اسی پانجی آخرت جے بارے میں با کنے با نہ سوچندا آئیوں تا ہوتے جڑے روزے آخرت حساب تھندو تے اساں کھا چھا تھندو۔ سائمین جے کڑے اسی انہیں آیت کھے خداوند یسوع المسیح جی ہکڑی تمثیل جے ذریعے سمجھن جی کوشش کیوں تو وہا انہیں کھا ودھیک بہتر ہوندی۔ لوکا رسول جی انجیل انہیں جے 15 باب میں خداوند یسوع المسیح اساں جے کو نجات دیندڑا ہے وہ ہکڑی تمثیل ہکڑی مثال دئی رہیو ہے کہ کئی شخص جا بابٹ ہوا او شخص مالدار ہو انہیں وٹ مال میشی بنی بارو ہو انہیں جے ہکڑے پٹ ہکڑے ڈی پانجے پی کے چائیں تا بابا سائیں تاں جے کو آئے منجو حصو جے کو کچھ مجھے حصے میں اچے تھو دئی چھڑیو آؤں ہاں تاں سا گڑ نتھو رہن چاہیاں آؤں کے بے ہند بے شہر وندس ہوتے پانجی ज़िंदगीअ जो गुज़र सफ़र कंदसि। साथियो, उहो माण्हू उहो पीउ परेशान थियो, पर हुन पंहिंजे पुट जी ॻाल्हि मञी ऐं वॾे पुट खे बि सॾु कयई, ॿिन्ही पुट खे विहारे उन्हनि ॿिन्ही जो हिसो धार धार के आई ऐं हिकिड़ो हिसो उन खे ॾेई उन खे चयई के पुट हान इहो तुंहिंजो हिसो आहे, इहो खण ऐं हान तुंहिंजी मर्ज़ी आहे, जिथे दिल चाहे जिथे मर्ज़ी आहे वञ, जिथे वञे वंझ। पर उहो पुट पंहिंजो सॼो माल खणे हुतां निकिरे वियो। हलंदे हलंदे हू हिकड़े वॾी मुसाफ़त खां पोइ, वॾे सफ़र खां पोइ हिकड़े ॿिए शहर पहुतो। हुते हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण शुरू कई। उन वटि रुपयो पैसो बि हो, पंहिंजे पीउ खां मिलियल हिसे जी दौलत उन वटि मौजूद हुई, ऐं उहो उन दौलत जे बाहिस, उन धन जे बाहिस पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारण शुरू कई। ऐं ऐशो इशरत, दुनियावी याशियन, रंग रेलियन में हुन पंहिंजी दौलत ख़तम करे छॾी। पोइ हिकड़ो टाइम आयो त उन जी दौलत ख़तम थी वई हुई, हुन वटि कुझ बना हो, आन वरी उहो खाली हो, उन जा हथ खाली हो, उन जा खिसा खाली हुआ। हान उन वटि एस कदर गुर्बत अची वई हुई कि उन वटि खाइण पीअण जे लाइ ब पैसो न हो कि को शइ वठे खाई सघे, पंहिंजी भुख खे मारे सघे। पोइ हुन खे होश आयो कि बाबा हाणे आऊं कमायां, कुझु कयां। हुन ॾाढी भज दौड़ कई, पर उन खे को नौकरी न मिली। उन शहर में हिकड़ो मालदार माण्हू हो, उन वटि मॉल मेशी जाम हो, ऐं उन वटि सुअर बि हुआ, उन जो रेवड़ हो। हुन चयो कि बाबा तूं मुंहिंजे हिन सुअरनि खे चारा, इन्हनि खे घुमा फरा, इन्हनि जी सार संभाल कर, ऐं जेका फलियूं ही खाईंदा आहिनि उहो तूं बि खाए वठजां। हिकड़े ॾींहुं उहो फलियूं खाईंदे खाईंदे उन्हनि जी अखियुनि में आंसू अची विया, ऐं हुन गौर कयो, सोचियो कि मुंहिंजे पीउ वटि एतिरी वाफ़र मक़दार में खाइण पीअण जी शयूं आहिनि, मुंहिंजे पीउ वटि एतिरा ग़ुलाम आहिनि, नौकर चाकर आहिनि, मुलाज़िम आहिनि, उहो बि मूंखां सुठी खुराक खाइन पिया। जेकॾहिं आऊं वापसि मोटां ऐं पंहिंजे पीउ खे चवां कि बाबा साईं मूंखे माफ़ कर, ऐं मूंखे इन्हनि नौकरनि सां गॾु ई रहण जी इजाज़त ॾेई छॾ, घटि में घटि मूंखे मानी खाइण में ते सुखीअ रहंदसि, सवले नमूने सां मानी ते खाए वेंदसि, मानी ते मिली वेंदी। इहा ॻाल्हि सोचंदे सोचंदे आख़िरकार हुन फ़ैसिलो कयो त वापसि पंहिंजे पीउ वटि रसां। उन टाइम ई हुन वापसी जो सफ़र शुरू कयो, पर घस में उन जे ज़हन में हिकड़ी ॻाल्हि बि हुई कि थी सघे थो मुंहिंजो पीउ मूंखे न माफ़ करे, पर उन खे आस हुई, हिकड़ी उमीद हुई कि मुंहिंजो पीउ मूंखे माफ़ करे छॾंदो, ऐं मूंखे घटि में घटि एस क़दुर त ज़रूर माफ़ी ॾेई छॾंदो त आऊं उन जे नौकरनि सां गॾु रही सघां। अञा उहो पुट पंहिंजे घर सां थोरो परते ई हो त उन जे पीउ जा जेका नौकर हुआ उन्हनि इन खे ॾिसी पंहिंजे मालिक खे ॿुधायई, ऐ मालिक तुंहिंजो गुम थियल पुट वापसि मोटी रहियो आहे, घस में आहे, पर उन जी हालत अहिड़ी आहे, कपड़ा उन जा फाटल आहिनि, उन जे पैरनि में जुती बि कोन्हे, उहो बुरी हालत में वापसि मोटे रहियो आहे। जॾहिं इहा ॻाल्हि मालिक ॿुधी त मुंहिंजो पुटु अहिड़ी हालत में मोटी रहियो आहे, हू यकदम उथियो ऐं पंहिंजे पुट खे वठण लाइ ॿाहिरि निकितो, उन जे इस्तक़बाल जे लाइ अॻिते बढ़ियो। ऐं जीअं पुटु उन जे वेझे आयो, परे खां ॾिसंदे दौड़ंदे दौड़ंदे पंहिंजे पुट खे पंहिंजे गले खां लॻायो ऐं ॾाढो ख़ुशि थियो। उन जे पुटु उन खे चयो, ऐ बाबा आऊं तुंहिंजो ऐं आसमान जो गुनाहगार आहियां, हान आऊं तुंहिंजो पुटु चवराइन जे क़ाबिल कोन आहियां, बसि तूं मूंखे रुगो पंहिंजे नौकरनि सां गॾु रहण जी इजाज़त ॾेई छॾ, ऐं तूं ते ख़ुशि रहंदसि। साथियो, जेकॾहिं असीं गौर कयूं कि हिन पुट खे पंहिंजे गुनाहनि जी मुआफ़ी घुरण जो ख़्यालु आयो ऐं हुन पंहिंजे पीउ खां पंहिंजे ॾोहनि जी माफ़ी घुरी, पंहिंजे गुनाहनि जी मुआफ़ी घुरी, त हुन जे पीउ उन जो कीअं इस्तक़बाल कयो आहे, कीअं ख़ुशि थियो आहे। इन ई कहाणी खे थोरो अॻिते ॾिसंदासूं। इन जे जवाब में उन मालिक पंहिंजे नौकरनि खे चयो कि बाबा वञो को सोनो जानवर कोयो ऐं हिकड़ो वॾी ज़ियाफ़त जो इंतज़ाम कयो। अॼु वॾो जशन मल्हाईंदासूं, अॼु ख़ुशी मल्हाईंदासूं, अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, अॼु जशन जो ॾींहुं आहे कि मुंहिंजो पुटु जेको गुम थी वियो हो अॼु वरी मोटे आयो आहे, वरी मिली वियो आहे। मुंहिंजो पुटु जेको मरी वियो हो हान अॼु हिन वक़्तु मूंखे वरी वापसि मिलियो आहे, माना ज़िंदा थी वियो आहे। त इन ॻाल्हि जी अॼु असीं मिले ख़ुशी मल्हाईंदासूं ऐं वञो मुंहिंजे पुट लाइ सोने मां सोनो लिबास, इन जे हथ जे लाइ अंगूठीअ, इन जे पैरनि जे लाइ सुठी चप्पल वठे अचो, जीअं त ही पंहिंजे घर में हिकड़ो सोनो थी घिड़े। ही सभु इन जी पुराणी पोशाक, इन जो पुराणा कपड़ा, इन जी पुराणी हर शइ लाहे छॾियो ऐं इन खे वरी नओं करे छॾियो। साथियो, ॾिसूं कि जेकॾहिं अॼु असीं पंहिंजे गुनाहनि जो पंहिंजे आसमानी ख़ुदा जे सामने, पंहिंजे आसमानी ख़ुदा ताला जे साम्हूं इक़रार कंदासूं ऐं पंहिंजे सचे दिलि सां ख़ुदा ताला सां मुआी घुरूं कि ऐं आसमानी ख़ुदावन, ऐं परवरदिगार, ऐं रबुल आलमीन, तूं असांखे बि माफ़ कर, असांजे ॾोहनि खे माफ़ कर। त छो हू ईअं न कंदो? हू कंदो हिन दुनियावी पी वांगर आसमान ते जशन मल्हायो वेंदो, जीअं त असां लूका रसूल जी अंजील उन जे 15 बाब जी 12 आयत में पढ़ियो हो कि जॾहिं हिकड़ो गुनाहगार शख़्स पंहिंजे गुनाहनि खां तौबा कंदो आहे त आसमान ते ख़ुशी मल्हाई वेंदी आहे। साथियो, असांजो आसमानी ख़ुदावंद बा असांजी वापसी ते हिन दुनियावी पी ऐं दुनियावी मालिक वांगर ख़ुशी मल्हाईंदो आहे। आसमान ते मलाइक ख़ुशी सां झूम उठंदा आहिनि। पर साथियो, जेकॾहिं असीं इन स्टोरी खे थोरो अॻिते पढ़ूं त हुते इन जे बे भाउ जो छा रद अमल हो। हू जॾहिं पंहिंजी बनीअ खां वापसि मोटियो ऐं घस में हुनखे उन्हनि जे मुलाज़मन ॿुधायो त तुंहिंजे पीउ अॼु जशन जो इंतज़ाम कयो आहे, हुन चयो छो? हुन चयो कि बाबा तुंहिंजो गुम थियल भाउ वापसि मोटे आयो आहे ऐं उन जी हालति अहिड़ी ख़राब हुई कि तुंहिंजे पीउ उन जे सॼी लिबास पोशाक सभु लहराए उन खे नवीं कपिड़ा ॾिना आहिनि ऐं सुठे मां सुठो जानवर ज़बह कराए छॾियो आहे ऐं ज़ियाफ़त जी तयारी में लॻा पिया आहियूं। त उन जो ॿियो पुटु, हुन मालिक जो ॿियो पुटु कावड़ जी वियो। हुन पंहिंजे पीउ खे मिलंदे सवाल कयो कि बाबा साईं, आऊं सदा तूं खां गॾु रहियो आहियां, आऊं सदा तुंहिंजी ख़िदमत कई आहे, पर हिन पंहिंजो माल पंहिंजे हिसे खे वठे हितां निकिरी वियो ऐं पंहिंजी जायदाद, पंहिंजो हिसो, पंहिंजो माल हुते अयाशियन में तबाह करे आयो आहे ऐं जॾहिं ही वापसि मोटियो आहे त तूं एतिरे वॾे जशन जो एहतमाम करे छॾियो आहे, इंतज़ाम करे छॾियो आहे। मूंखे कि तूं कॾहिं बि न चयो आहे कि वंज पंहिंजे दोस्तनि सां को जशन मल्हाए वठ, को पार्टी रखे छॾ, हिन जे लाइ एतिरो पियो कई। छो त उन जे पीउ, उन जे वालिद, हुन ज़मीनी, हुन दुनियावी मालिक जवाब ॾिनो कि बाबा, ही तुंहिंजो भाउ गुम थी वियो हो, हींअर लधो आहे, इहो मरी वियो हो, हींअर जीअरो थियो आहे। जेकॾहिं ही हींअर जीअरो थी वियो आहे त इन खे माफ़ करे छॾियो ऐं इन जी जीअरनि जी ख़ुशी में मूं ही जशन रखे छॾियो आहे ऐं तूं बि हिन जशन में शामिल थी ऐं पंहिंजे भाउ जे वापसी ते ख़ुशी मला, ख़ुशी में शामिल थी। साथियो, जेकॾहिं हिकड़ो दुनियावी मालिक एस क़दर जशन मल्हाईंदो आहे, असीं एस क़दर ख़ुशि थींदा आहियूं पंहिंजी गुम थियल औलाद जे लाइ, जॾहिं हू वापसि मोटंदी आहे त असांखे केतिरी ख़ुशी थींदी आहे, इन जा को पैमानो कोन्हे। त उहो आसमानी ख़ुदावंद आहे, उहो ख़ुदाए ताला आहे, उहो परवरदिगार आहे, जंहिं हिन काइनात खे ख़लक़ कयो आहे, ठाहियो आहे, असांखे पैदा कयो आहे, असांजो मालिक आहे, असांजो पालनहार आहे। त जॾहिं असीं पंहिंजे गुनहनि सां तौबा कंदासूं त उहो बा हिन ज़मीनी मालिक खां हिन दुनियावी पीउ खां वधीक ख़ुशी मल्हाईंदो। आसमान ते वॾो जशन थींदो, आसमान ते वॾी ख़ुशी थींदी। साथियो, छो ईअं नथो थी सघे कि अॼु मुंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ आसमान ते ख़ुशी थिए? असीं पंहिंजे आसमानी खुदावन खे ही ख़ुशी मल्हाइण जो, इहो जशन जे एतमाम जो मौक़ो ॾियूं? अॼु तव्हां जे ऐं मुंहिंजे करे आसमान ते जशन थिए। त अचो असीं पंहिंजी ज़िंदगीअ ते गौर कयूं ऐं पंहिंजे गुनाहनि सां तौबा कयूं ऐं अलाह साईं जे हज़ूर, अलाह साईं जे साम्हूं मुआफ़ी घुरूं। त अलाह साईं ख़ुशि थिए ऐं असां हमेशह जी ज़िंदगी जा वारस थी वञूं। आमीन। अचो दुआ कयूं। ऐं आसमानी खुदावंद, तूं जो इस काइनात का ख़ालिक़ु मालिक आहीं, तूं जेको परवरदिगार आहीं, ऐं तुंहिंजे साम्हूं मिनत थो कयां कि तूं असां ते रहम कर ऐं असांजे ज़हन खे खोले छॾ, असांखे दनाई फ़हम अता फ़रमा कि असीं ऐं परवरदिगार ऐं मिनत थो कयां कि उन्हनि जी फैमिलियुनि में जेकॾहिं को बीमार आहे त तुंहिंजे नाले सां, तुंहिंजी कुदरत सां उहो तंदुरुस्त थी वञे ऐं तूं हींअर खां वठी हमेशह ताईं उन्हनि जी हिफ़ाज़त, निगाबानी ऐं रहनुमाई कजांइ। सभु कुझु घुरां थो तुंहिंजे नाले सां। आमीन।
एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफ़ा प्रोग्राम उमेद जो सॾु पेश कयो वियो। उमेद आहे त अव्हां सभिनी खे प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। साथियो, असीं चाहियूं था त अव्हां पंहिंजे ख़तनि जे ज़रिए हिन प्रोग्राम खे बहितर ठाहिण लाइ पंहिंजे क़ीमती राय सां असांखे आगाह कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि हिन प्रोग्राम जे बारे में ॿुधायो। ख़त लिखण लाइ असांजो पतो, इंचार्ज प्रोग्राम उमेद 64, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। साथियो, अव्हां इहो प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org। साथियो, सुभाणे वरी साॻे टाइम साॻी फ्रीक्वेंसी ते मिलंदासूं। हाणे पंहिंजी मेज़बान नौशीन अमजद खे इजाज़त ॾिजो। ख़ुदा ताला निगहबान।